नहीं है का नंबर बंद है यहाँ
राजेश बुक 9789
नाही हा पण इंजिनियर नाही आहे का कोणी तो पण कॉल नाही उचलत आहे
मला लास्ट कॉल मध्ये ते या दोघांचाच नंबर दिसतोय आता काय तो टीएसएस सतीशला विचार ना कोणी इंजिनियर इकडे
थांब थांब हॅलो वैष्णवी एस एम ओके इंडिया यू गुड नेम योर गुड नेम इंजिनियर अजय ना
राजेश राजेश
हॅलो
योर गुड नेम
राजेश
राजेश देर इज वन बँक ऑफ महाराष्ट्र साइड चेन्नई अशोक नगर ब्रांच हॅव यू प्रोव्हाइड सपोर्ट ओके नाही आता इंजिनियर पण नाही आहे कुठला पण
ठीक आहे ठीक आहे मग एकदा एक काम कर ह्याच्याशी बोल सतीश सी टी एस सतीश आहे ना तिकडे इंजिनियर कोण आहे बघ इंजिनियर कोण आहे बघ जरा तिकडे
थांब एक मिनिट घेते हॅलो शिवराजनजी वैष्णवी बात करी ओके से देर इज वन बँक ऑफ महाराष्ट्र साइड चेन्नई अशोक नगर ब्रांच फॉर दॅट साइड हु इज द कन्सर्न लोकेशन इंजिनियर
कन्सर्न इंजिनियर
हु
सुरेश कुमार का सर
व्हाट इज द कन्सर्न इंजिनियर व्हाट इज द प्राइमरी एंड सेकेंडरी इंजिनियर
Now Kartik Raja is showing, na?
No, here Naresh is primary and Vijay is secondary. I tried calling Vijay, he said, I am not the engineer. I tried calling Naresh, he said, I am not the concern engineer. Then who is the concern engineer for that location?
Who told the Vijay and Naresh told the concern engineer?
No, because in portal, na, primary engineer showing Naresh and secondary is Vijay. Because their SLM call has been logged and AGS Priya is on call with us. Actually, her machine having escrow issue at that, as per Priya.
Okay, you are asking to Kartik Raja.
One second, let me check with
dispatch to Kartik
Raja. Okay, I am not giving the support. As per Priya, there is machine having escrow issue. हॅलो प्रिया ठीक आहे सर इंजिनियर अलाइन करते इंजिनियर अलाइन करते मी
अलाइन
करते ना हा तिकडे
क्या अगर एरर कोड है
वैष्णवी
यस
या क्या एरर कोड है
नो कैम नो कैम
नोट जैम है वहाँ पे, बैंक नोट जैम आ रहा है, बैंक कंटिन्यूसली ट्राई कर रहे हैं, बैंक कोई नोट नहीं दिख रहा है, पर बैंक नोट जैम का एरर आ रहा है वहाँ पे, लिख के आ रहे हैं वहाँ पे बैंक नोट जैम।
ओके ओके शिवाजी, थैंक यू।
हाँ ओके थैंक यू।